समाहितमनः स्वरूपानुगः परार्थपथदर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पङ्कज भ्रमरलीनता यन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियतिनिर्मितम् मन्यते करोति नवभाविकानमृतबिन्दु वृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यायचं आहे पुरुष वर्गाने ह्या बाजूला पुढे सरकून घ्यायचं भगिनी वर्गाने देखील जास्तीत जास्त पुढच्या बाजूला सरकून घ्यायचं हरी हरी आपल्या सत्संगाचा आजचा दिवस आहे या
सत्संगाच्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या स्वतःच्या साधनेच्या अडचणीविषयी ध्यान नाम कर्म याविषयी तसंच परमार्थ करत असताना ज्या व्यावहारिक अडचणी येऊ शकतात त्याविषयी अशा प्रकारे प्रश्नांचा विचार करत असतो. इथे एक प्रश्न असा आलेला आहे की रजोगुणी माणसाने सत्वगुणी व्हायला साधने व्यतिरिक्त काय प्रयत्न करावेत, कृपया खुलासा करून सांगावे, असा प्रश्न आहे. सत्व रज आणि तम अशी स्वाभाविक व्यवस्था आपल्या प्रकृतीच्या ठिकाणी भगवंतांनी भगवत निर्मित सृष्टीमध्ये झालेली आहे. त्याच्यातल्या प्रत्येक गुणाचा काही ना काही उपयोग आहे. कोणताही गुण संपूर्णतः त्याज्य नाही. आपलं जीवन हे तीनही गुणांमधून जात असतं. एक दिवस आपला संपूर्ण 24 तासात रजोगुण, सत्वगुण, तमोगुण, सत्वगुण, रजोगुण असा जात असतो. असं असल्यामुळं आपली जी प्रकृती आहे ती प्रकृती ओळखणं आणि परमार्थाकरता त्या प्रकृतीचा कसा आपण उपयोग करू शकू याचा विचार करणं हे खरंच आवश्यक आहे. सर्वजण जरी श्रवण करत असले तरी सर्वजण एका विशिष्ट गुणाचे नसतात. कोणाच्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य असतं, कोणाच्या ठिकाणी सत्वगुणाचं प्राबल्य असतं, क्वचित कोणीतरी शुद्ध परमार्थाकडे पण तमोगुणी मनुष्य देखील वळतो, टिकणं कठीण असतं. रजोगुणी मनुष्य देखील परमार्थाकडे वळतो, टिकणं कठीण असतं. शुद्ध परमार्थाबद्दल मी म्हणतोय. असं असल्यामुळं संपूर्ण रजोगुणी मनुष्य किंवा खूप रजोगुणी मनुष्य अतिशय चांगला परमार्थी होणं ही कठीण गोष्ट आहे. त्यांनी सत्वगुणी कसं व्हायचं तर सत्वगुण त्याच्या जीवनात येत असतो. खरं म्हणजे एकाच एका गुणामध्ये सर्वस्वी कोणी राहत नाही. असं असल्यामुळं सत्वगुण देखील त्याच्या जीवनात येतो, तो थोडा काळ असतो आणि त्या सत्वगुणावर देखील रजोगुणाचं प्राबल्य असतं. सर्वसाधारणपणाने सत्वगुणी माणसाला आपले रजतम अतिशय कमी व्हावेत आणि सत्वगुणाची अतिशय वृद्धी व्हावी असं वाटणं स्वाभाविक आहे. असं असल्यामुळं आपल्याला जो आपला रजोगुण दिसतो तो रजोगुण देखील कमी कसा करता येईल याचा विचार साधक करणं खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे हा प्रश्न योग्यच आहे. पण रजोगुणी माणसाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर अविरत अफाट कर्मप्रवृत्ती. या कर्मप्रवृत्तीतून मान आणि भोग या दोन गोष्टी मिळवण्याची अनिवार्य इच्छा आणि त्याकरताच कर्मप्रवृत्ती. आणि त्याचा परिणाम मात्र वैषम्यामध्ये, असं रजोगुणी माणसाचं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे विनोबा म्हणतात की रजोगुणी मनुष्य चालतो मात्र खूप पण घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा. त्याची एकूण परिस्थिती जैसे थे असते. अफाट कर्म ती कर्म करताना मात्र खरंच आनंदाकरता तो करतो, आनंद समाधान मिळावं म्हणूनच कर्म करतो. पण तीव्र भोग इच्छा आणि तीव्र मानाची इच्छा, तीव्र सत्तेची इच्छा आणि शेवटी वैषम्य. असं झाल्यामुळे त्याला आपले प्रयत्न कमी पडले असं वाटतं आणि तो परत अनिवार्य कर्मप्रेरणेने कर्म करतो. त्याला असं वाटतं की आपले कर्म, आपले प्रयत्न कमी पडले, आपण कमी पडलो. ज्या अर्थी कर्मापासून सुख मिळालं नाही, समाधान शांती मिळाली नाही, तेव्हा आपण जी कर्म करतो आहोत त्या कर्मांमध्ये सुख शांती देण्याची क्षमता नाही असं त्याला कळत नाही. आपली जीवनाची धाटणी चुकते आहे असं त्याला कळत नाही. तर त्याला असं वाटत राहतं की आपलं काहीतरी चुकलं जेव्हा वैषम्य पदरी पडलं तेव्हा. माझ्याकडे सत्ता होती म्हणून लोक माझा द्वेष करत होते, माझ्याकडे गुण होते म्हणून लोक माझा द्वेष करत होते. मला असे काही साधक माहितीत की जे स्वामीजींच्या समोर स्वतःला मोठं ठरवण्याचा प्रयत्न करत होते आणि माझ्यासारखं कोणी आहे का बघा असं स्वामीजींना देखील विचारत असत. माझ्यासारखं कोणी डेडिकेटेड आहे का, माझ्यासारखं कोणी लिखाण करतंय का, माझ्यासारखं कोणी टेपिंग करतंय का, माझ्यासारखं घर कोणी सोडलेलं आहे का. वैषम्य पदरात पडतं, पण जे वैषम्य पदरात पडतं त्याचं मूळ कारण कर्माचा जो हेतू आहे तो हेतू हा रजोवृत्तीचा आहे हे त्याच्या लक्षात येत नाही, अशी अडचण असते. रजोगुणी मनुष्य जर परमार्थामध्ये शिरेल तर एका क्षणात तो समुदायाचा अंदाज घेतो आणि इथं आपल्याला काय काय विकता येईल हे पाहतो. या ठिकाणी आपण कशा कशा प्रकारे धंदा करू शकू हे पाहतो. तो LIC एजंट असेल तर तुम्हाला आता जरा कठीणच व्हायला लागलं, आता उत्तर द्यायला कठीण व्हायला लागलं. इथं LIC एजंट देखील असतील, मला कोणाला उद्देशून बोलायचं नाहीये. इथं नाना प्रकारचे विक्रेते असतील, त्याला असं वाटत राहतं की एवढ्या समुदायामध्ये मी मागं कसा, सगळी दुनिया जणू आपल्या हातून फसवण्याकरता निर्माण झालीय किंवा आपल्याकरता निर्माण झालीय, आपल्या उद्देशाकरता निर्माण झालीय असा रजोगुणी माणसाचा समज असतो किंवा स्वभाव असतो. असं झाल्यामुळं रजोगुणी माणसं सर्व क्षेत्रामध्ये जातात. रजोगुणी मनुष्य राजकारणात जातो, रजोगुणी मनुष्य नोकरी उद्योग धंद्याच्या क्षेत्रात जातो. व्यापार हा तर त्याचा हमखास स्वतःचा असा प्रांत आहे, पण आश्चर्य असं की रजोगुणी मनुष्य परमार्थामध्ये देखील येतो. त्याच्या चटकन लक्षात येतं की इथं अनेक लोकांना आपण अजून पूर्ण झालेले नाहीत असं प्रामाणिकपणाने वाटतं आहे. याचं कारण ते अंतर्मुख आहेत, आपल्या स्वतःमधल्या चुका इथं लोक शोधतात. असं असल्यामुळे या लोकांना शिकवणं सोपं आहे असं रजोगुणी मनुष्य समजून घेतो. मग रजोगुणी मनुष्य काही वाचतो, काही चिंतन करतो, काही अभ्यास करतो, काही ऐकतो आणि मग त्वरित व्याख्यानं द्यायला सुरुवात करतो. त्या व्याख्यानाच्या बळावर मोठा होण्याचा प्रयत्न करतो. सत्ता, संपत्ती आणि मान या गोष्टी आणि पद हे रजोगुणी माणसाचं वैशिष्ट्य असतं. तो त्याकरता प्रयत्नशील असतो. तो पुस्तकं छापेल, पुस्तकं विकेल, पैसा मिळवेल. वरकरणी तर लोकांची सेवा चाललेली आहे. सत्वगुणी मनुष्य फसायला बसलेलाच आहे, कारण तो इतका इंट्रॉस्पेक्टिव्ह असतो की आपल्यातले दुर्गुण लवकरात लवकर घालवण्यासाठी त्याला घाई झालेली असते. असं असल्यामुळे कुठूनही मिळणाऱ्या हिंट्स त्याला हव्याच असतात. मी जे वर्णन करतोय ते वर्णन निश्चितच हा प्रश्न कोणाचा ज्याचा असेल अशा व्यक्तीला म्हणजे इथं बसलेल्या व्यक्तींना असा निश्चित लागू नाही, पण अशा व्यक्ती परमार्थात शिरतात, परमार्थामध्ये देखील। रजोगुणी माणसाला देखील वाटत राहतं की आपलं ध्यान चांगलं व्हावं, रजोगुणी माणसाला देखील असं वाटतं की आपण नामात रंगावं, त्याचं ध्यान चांगलं लागत नाही, तो नामामध्ये रंगत नाही। याचं कारण स्वतःला देखील ओलांडायची त्याची तयारी नसते। रजोगुणी मनुष्य या प्रश्नाचं रोख बाजूला ठेवून सरळ सरळ रजोगुणी सत्वगुणी होण्यासाठी काय करावं असं जर असेल तर रजोगुणी सत्वगुणी होणं हे महाप्रयत्नाने थोडंसं शक्य आहे, थोडंसं असं मी म्हणेन। रामकृष्ण असं म्हणतात की रजोगुणी माणसांनी सेवा भरपूर करावी। त्यांनी देवद्वार झाडावीत, पण रजोगुणी मनुष्य देवद्वार झाडायला तयार नसतो। रामकृष्ण म्हणतात की त्यांनी देवद्वार झाडावीत, त्यांनी देवाचे कपडे धुवावेत, त्यांनी देवाची निजांगानी होईल तेवढी सेवा करावी। पण त्याच्यातला रजोगुण इतका कमालीचा असतो की त्या गोष्टीचं देखील तो भांडवल करायला मागे पुढे पाहत नाही। सत्वगुणी मनुष्य हा ज्ञान, प्रकाश, शुद्धता, इंद्रिय संयमन याच्या मागे असतो। रजोगुणी मनुष्याच्या प्रवृत्तीच्याच ते विरोधात असत। रामकृष्ण दुसरं असं सांगत असत की रजोगुणी माणसांनी दान करावीत, चांगल्या ठिकाणी दान करावीत, कारण त्याला कसून उपासना करता येत नाही, तर त्यांनी दान करावं आणि आपण दान केलं हे विसरून जावं। त्यांनी आलेल्या भक्तांची, सद्गुरूंची सेवा करतो आहोत अशा भावानी भरपूर सेवा करावी, कारण कर्म प्रवृत्ती असते। त्यामुळं सद्गुरूंच्या ठिकाणी जी सेवेची कार्य चाललेली असतात त्याच्यात झोकून द्यावं, उडी मारावी। या सगळ्या गोष्टींमध्ये एक धोका आहेच की या सगळ्या गोष्टीतून परत परत त्याची वृत्ती उफाळून येण्याची शक्यता असते। हे जे उपाय सांगितलेले आहेत या उपायातून रजोगुणी माणसांनी खरं म्हणजे असं अपेक्षित आहे की आपण सेवा करतो आहोत, आपण रजककण आहोत अशा प्रकारे सेवा करावी, पण तो सेवेचं भांडवल करण्याची शक्यता असते। पण तरी देखील रजोगुणी माणसाची अशा प्रकारची सेवा ही सत्वगुणाची सेवा ठरते। रजोगुणी मनुष्य जर आला एखाद्या कार्यामध्ये, आज मी आणि मिलिंदादा सकाळी बोलत होतो की बुद्धांना सर्वस्वाचा त्याग करून राजपदाचा देखील त्याग करून निघालेल्या गौतम बुद्धांकडे जर आकर्षित कोणी झाले असतील त्या काळी जास्तीत जास्त, तर क्षत्रिय आकर्षित झाले, राजे आकर्षित झाले। राजांना एवढाच उद्योग होता की तुम्ही म्हणता असे जर बसणारे लोक तयार असतील तर आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही जर अजंठामध्ये गेला असाल, मी बोलत होतो की एक एक हॉल अजंठा लेण्यांमधला हा आपला गणेशपुरमचा प्लॉट आहे तेवढा आहे, 6,000-7,000 स्क्वेअर फूट एवढा एक एक हॉल आहे, एक बुद्धाची मूर्ती, सगळं कोरलेलं अथवा रंगवलेलं, उत्तम रंग जे अजूनही गेलेले नाहीत, डोंगर गळतायत तरी गेलेले नाहीत, बाजूनी खोल्या 8x4 किंवा 8x5 अशी एक व्यक्ती राहू शकेल अशा असंख्य खोल्या आणि असे असंख्य हॉल, तिथे पाहण्यासारखं काय तर एवढंच आहे. मोठमोठे हॉल राजे एवढंच करू शकतात. बुद्धांना मदत राजांनी काय काय करू शकतात राजे, तर एवढंच करू शकतात. आणि म्हणतात की तुमचे कोण भिक्षू वगैरे असतील लोक तर येऊन देत तिथे राहायला त्यांना. पण आपल्या संपत्तीचा या कारणाकरता जरी त्यांनी उपयोग केला तरी तो सत्वगुणाची सेवा होते. ते किती यशस्वी झालं माहीत नाही, तो काळ आपल्याला माहीत नाही. पण हे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जे आहेत ते रजोगुणी व्यक्तीच करू शकते. इतकी मंडळी येणार आहेत का, इतके सगळे स्तूप भरून जाणार आहेत का? माझी कल्पना की असे जे हॉल आहेत ते मला नीट आठवत नाही, पण 25-1 हॉल असतील एवढे प्रचंड मोठे. तेव्हाची जर लोकसंख्या पाहिली तर इतकी मंडळी भारतात होती का की एवढी गर्दी करून ते सगळं भरून जाईल? पण रजोगुणी माणसाच्या कल्पनाच अचाट असतात. पण त्यांनी अशा प्रकारची सेवा करावी, यथाशक्य सेवा करावी. आपल्या इथल्या साधकांकरता मी दिलेलं उत्तर गैर लागू आहे असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. तर हा प्रश्न अशा करता विचारला गेलेला आहे की एखाद्या साधकाला असं वाटतं की माझ्या ठिकाणी रजोगुण अति आहे आणि तो कमी करून सत्वगुण कसा वाढवू, इतकंच मर्यादित आहे हा प्रश्न. इतक्या तीव्रतेचा हा प्रश्न नाहीये. रजोगुणावर उपाय म्हणूनच भगवंतांनी कर्मयोग सांगितलाय. रजोगुणी माणसांनी सत्वगुणी जर व्हायचं असेल तर फार इतर गोष्टीमध्ये न पडता आपण जे जे कर्म करतो ते अंतःकरणापासून परमेश्वराला अर्पण करून करतो आहोत असा भाव धरावा. कर्म अर्पण होतं इंद्रियांना, देहाला, प्रपंचाकरता, तसंच सत्तेकरता, मानाकरता, पैशाकरता. तर आपण अर्पण करतो आहोत भगवंतांना असा भाव धरावा. रजोगुणाची जर नांगी ठेचायची असेल तर एवढा एकच उपाय आहे की ज्या ठिकाणी मी उद्भवतो तो मी ठेचून काढायचा, एवढंच करायचं. सामान्य साधकांसाठी बोलतोय. आता मी जे राजे रजवाडे आणि टोकाचे रजोगुणी जे कुठेही गेले की फायदा उपटण्याची गोष्ट बघतात ते अगदी निराळे, ते या प्रश्नाच्या बाबत गैर लागू असं आपण तूर्त धरू. तर रजोगुणी माणसांनी अंतःकरणात परमेश्वराची आठवण ठेवावी, सद्गुरूंची आठवण ठेवावी. असा रजोगुणी की जो खरा सत्वगुणी आहे पण त्याला रजोगुणाची व्यवस्था सत्वगुणाकडे कशी लागेल अशी चिंता आहे, त्याच्याकरता सांगतोय. त्यांनी एवढं केलं तरी बास आहे की आपली जी सर्व कर्म आहेत ती सर्व कर्म भगवत अर्पण बुद्धीनी करण्याचा अभ्यास करावा. रजोगुणी व्यक्तीनी जे कठीण आहे म्हणून त्या रजोगुणी व्यक्तीबद्दल आता आपण बोलणं सोडून देऊ. जो परमार्थ करतो आणि सत्वगुण वाढवू इच्छितो अशा रजोगुणी व्यक्तीनी, आणि जवळपास आपण सगळे तसेच आहोत, आपल्या ठिकाणी काही ना काही रजोगुण आहे आणि तो असणारच आहे. आपण तेच आहोत. हंस हंसे तियो ब्रुयात, मी तोच आहे, मी तोच आहे, अशा प्रकारे दोषा लावावा. आपण देह मनबुद्धी नाही कोणत्याही परिस्थितीत, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. कर्मापासून फळ मिळणारच हे प्रत्येकाला माहीत असतं, पण आपण फळ शांती समाधान हे अंतरफळ मिळण्यासाठी कर्म करतो आहोत हे लक्षात ठेवावं. कोणत्याही कर्माचा संबंध हा गुरुकृपा, शांती, समाधान, परमात्मप्राप्ती याकरता खरं म्हणजे माझं कर्म चाललेलं आहे. ज्याला 12व्या अध्यायात भगवंतांनी मदर्थमपि कौन्तेय, माझ्याकरता कर्म करणार आहो, मी प्राप्त व्हावं म्हणून कर्म करणार आहो. तू काम करतोयस ऑफिसमध्ये, अगदी कारकून आहेस, तुला पगार मिळतो आहे, पण असं समज हे जे काम आहे हे काम माझ्या हातातून असं घडो चांगलं घडो की या कामाचं फळ म्हणून मला परमात्मा प्राप्तव्य पगार तर मिळणारच आहे, बाह्य फळ मिळतं हे सगळ्यांना माहिती आहे, मला अंतरफळाची अपेक्षा आहे, शांती समाधानाची अपेक्षा आहे, असं लक्षात ठेवावं साधकानी, तर तिची रजोवृत्ती कमी होऊन सत्वगुणाकडे प्रवृत्ती राहील। अहं कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व या दोन नांग्या ठेचूनच काढल्या पाहिजेत। हे कर्म मिया केले की माझे निसिद्धी गेले अशा प्रकारची जी भावना असते, तर ती भावना ती वासना रजोगुणी माणसाने किंवा साधक जो रजोगुणात आहे सत्वगुणाकडे जायचंय त्यांनी ती कमीत कमी होईल एवढं पाहायचं। त्याच्याकरता राम करता आहे, प्रभू करता आहे, सद्गुरु करता आहेत, अशा प्रकारच्या युक्त्या वापराव्यात, तशा प्रकारचं अनुसंधान ठेवावं। कर्तव्य कर्म कधीही सोडू नयेत, कारण कर्तव्य कर्म सोडल्यामुळे आपण सत्वगुणी होऊ असं जर वाटत असेल तर तसं कधीही संभवनीय नाही। म्हणून कर्तव्य कर्म नेहमीच करणारे आपण असू, ते विशिष्ट झोकात करायचं आहे, विशिष्ट पद्धतीने करायचं आहे, असं जर आपण केलं तर अभिनिवेश रहित पद्धतीने तर रजोगुण हा बाधक ठरणार नाही साधकाला। बाकी रजोवृत्ती जी आहे ती आवश्यक आहे, कर्मप्रेरणा आवश्यक आहे, कुटुंब पोषणासाठी प्रपंची असावे सुवर्ण असं समर्थ म्हणतात, परमार्थी पंची करण। मला स्वामीजी एकदा म्हणाले की आमचे व्यापाऱ्यांचे पैसे अगदी 20-25% आम्ही जरी फायदा ठरवला आमचा तरी देखील कापडाचा व्यवसायात आमचे पैसे 3 रोटेट होतात म्हणाले, मी खूप पैसे मिळवले असं ते म्हणाले। पैसे मिळवणं वाईट आहे असं नाही असं ते म्हणाले। परत त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आम्ही क्रेडिटवर माल घेतो आणि विक्री झाली की मालाचे पैसे देऊन टाकतो, त्यामुळे भांडवलाखेरीज एकदा धंदा आमचा सेट झाला की फार भांडवलही आम्हाला लागत नाही। घाऊक व्यापाऱ्याकडून माल घ्यायचा, महिन्या 1.5 महिन्यात पैसे देतो म्हणायचं, महिन्या 1.5 महिन्यात दिवाळीच्या सीझनमध्ये माल विकायचा, पैसे देऊन टाकायचे। मला म्हणाले की तुमचे पैसे वाढण्यासाठी दुप्पट होण्यासाठी 6-7 वर्ष थांबायला लागतं, आमचं तसं नसतं म्हणाले। पण त्यांना हे सगळं सांगत असताना, हे सगळं माहीत असताना आपण व्यवसाय किती करायचा याचं पूर्ण भान होतं। रजोगुणाची व्यवस्था आहे, रजोगुण वाईट नाही, पैसे मिळवणं काहीच वाईट नाही, पण आपलं जीवन एकूण किती आहे, आपल्या जबाबदाऱ्या किती आहेत, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आपल्याला पैसा किती लागणार आहे याचा मी अंदाज घेतला असं ते म्हणाले। आणि तेवढ्या प्रमाणात मी कर्मप्रवृत्त झालो। मला नुकतंच असं कळलं की सोमवार पेठेत असताना स्वामीजींनी सांगितलं एका साधिकेला की सोमवार पेठेत असताना जेव्हा दुकानही नव्हतं आणि झारापकर टेलरिंगमध्ये मी शिकून शिवणकाम आता करू शकेन अशी परिस्थिती झाली, तेव्हा आपल्याकडं दुकान नाही, आपल्याला शिवायला कोण देणार कापड, तर मी झबली शिवायला सुरुवात केली। 14-14 तास मी फक्त झबली शिवत असे, कापड आणायचं घाऊक व्यापाऱ्याकडून, झबली शिवायची आणि त्याला परत द्यायचं आणि शिलाईचे पैसे घ्यायचे। जेव्हा मला पहिला मुलगा झाला ते असं म्हणाले की आता केवळ झबल्यांवर आपलं होणार नाही, म्हणून मी त्याच्याबरोबरीने ब्लाऊज शिवायला लागलो, त्यांचे शब्द होते झंपर बायकांचे, आणि ते तयार कपडे म्हणून विकायला लागलो। त्याची व्यवस्था पाहिजे, खाणारं तोंड वाढलं की व्यवस्था पाहिजे, म्हणून मी असं केलं म्हणाले। त्याच्यानंतर जेव्हा अजून एक पहिली मुलगी झाली मग मुलगा झाला अजून एक मुलगा झाला तेव्हा मी असं म्हटलं की असं सोमवारात नुसतं चालणार नाही. एक दुकान घेतलं आणि तिथं टेलरिंग सुरू केलं. ते ब्लाऊज आणि झबली बाजूला ठेवली आणि युनिफॉर्म शिवायला सुरुवात केली. आणि जेव्हा पुढचं मूल झालं तेव्हा मी तागे ठेवायला सुरुवात केली दुकानात. आता विक्रीही कापडाची आपण करू आणि शिवून कापड शिवून त्याची शिलाई देखील आपण मिळवू. आणि मग यथावकाश मी समोर कापडाचं दुकानच टाकलं कारण माझे खर्च वाढलेले होते. शेवटच्या मुलीचं लग्न झालं 72 साली. मी माझ्या संसाराच्या सगळ्या गरजा उत्तम रीतीने पार पाडल्या जातील एवढे पैसे मिळवले आणि ते तो सगळ्या प्रकारची कर्तव्य पूर्ण केली. आता आपल्याकरता काही करायला पाहिजे म्हणून त्याच्या पुढे 10 वर्ष दुकानदारी केली. आणि मग आपल्याकरता एकदा योग्य पैसा आहे असं म्हटलं की दुकान विकून टाकलं. बघा या एवढ्या उत्तरामध्ये देखील रजोगुणी माणसाने सत्वगुणी व्हायला तर रजोगुणाची नीट व्यवस्था लावायची. तो सत्वगुणी नसतो असं नाहीये. साधकाचा प्रश्न असेल तर साधकाला तर इतकी अडचण नाहीये. त्याच्यामध्ये सत्वगुण जास्त आहेच. म्हणून अशी व्यवस्था लावून जो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तर त्याचं जीवन यशस्वी होतं. गुण सर्वस्वी नसावेत रजोगुण आणि तमोगुण असं शक्य नाही. ते असणारच आहेत. सृष्टी नियमाप्रमाणे सर्व सृष्टीच सत्व रज तममधून जाते आहे एका 24 तासात. त्यामुळे आपणही जाणारच आहोत. रात्र झाली की आपल्याला झोप लागणार आहे. आपण तमगुणात जाणारच आहोत. तर अशा प्रकारे कर्ममार्ग जो आहे तो कर्मयोगाचा योग्य रीतीने अभ्यास हाच त्याला उपाय आहे. तुम्ही जेव्हा सत्ववृत्ती असते तेव्हा प्रार्थना सोपी असते पण दुपारी पैसे मिळवण्याच्या वेळेला तुम्ही प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही करून बघा. 1-2 दिवस कराल. तुम्ही ध्यान करू शकत नाही. तुम्ही वाचन जास्त करू शकत नाही कारण निसर्ग सगळा कर्मांच्या मागे लागलेला आहे. तुम्हालाही कर्म करणं प्राप्त आहे. कर्म प्राप्त आहे. असं असल्यामुळं रजोगुणामध्येच अशी व्यवस्था करायची की रजोगुणाची नांदी ठेचली जाईल. आपापच रजोगुणाचा दुष्परिणाम होणार नाही. जेव्हा सत्वगुण एका यथाक्रमाने तुमच्या जीवनात त्याच दिवशी येईल तेव्हा रजोगुणाचा प्रभाव न पडल्यामुळं तुम्हाला ध्यानात अधिक सुख मिळेल. जास्त एकाग्रतेने श्रवण होईल. नाहीतर मग श्रवण करत असताना धंद्याच्या गोष्टी आठवतील. रजोगुण जर अपरंपार झाला तर तसं होणार नाही. अशा प्रकारे साधकाने या रजोगुणाची व्यवस्था लावावी. त्याचा सत्वगुण करणं त्याच्याऐवजी त्याला निरस्त करणं. आणि जो आपल्या ठिकाणी सत्वगुण आहे त्या सत्वगुणाचाही खूप उपयोग करून घेणं हेही गरजेचं आहे. जेव्हा सत्व प्रवृत्ती होते तेव्हा ध्यानाला बसणं तेव्हा कधी कधी आळस येतो. तेव्हा कधी कधी असं वाटतं की आज थोडंच ध्यान करू. संशय दुराग्रह आळस अशा गोष्टी ज्या ग्रासतात तर त्या सत्वगुणाच्या वेळेला तर अजिबात त्याला थारा देऊ नये. अशा एका वाटचालीने मनुष्य उत्तम साधक होतो आणि उत्तम साधकाचा देखील या सत्वगुणालाही ओलांडून यथाक्रम तो ज्ञानालाही प्राप्त होतो. हरी आज अभंग कोण बरं म्हणेल म्हण ना तू म्हणणारेस म्हण.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरुनाथाय नमः. भज मन रामचरण सुखदाई. भज मन राम राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई। जिहि चरणन से निकसी सुरसरी शंकर जटा समाए, जटा शंकरी नाम पयो है त्रिभुवन तारण आए। भज मन राम चरण सुखदाई। जिन चरणन की चरण पादुका भरत रहे लवलाही, सोई चरण केवट धोई दी तब हरिनावतराई। भज मन राम चरण सुखदाई। सोई चरण संतन जन सेवत सदा रहे सुखदाई, सोई चरण गौतम ऋषि नारी स्पर्शी परम पद पाई। भज मन राम चरण सुखदाई। दंडक बन प्रभु पावन कीन्हु ऋषियन त्रास मिटाई, सोई प्रभु त्रिलोक के स्वामी कनक मृगा संघ धाई। भज मन राम चरण सुखदाई। कपि सुग्रीव बंधु भय व्याकुल तिन जय छत्र फिराई, रिपु को अनुज विभीषण निसीचर परिसत लंका पाई। भज मन राम चरण सुखदाई। शिवसन कादिक अरु ब्रह्मादिक शेष सहस मुख गाई, तुलसीदास मारुत सुत के प्रभु, तुलसीदास मारुत सुत के प्रभु निज मुख करत बढ़ाई। भज मन राम चरण सुखदाई। राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई। राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई।
भाव आपोआप निर्माण होतो का? भाव निर्माण करण्यासाठी काय करावे? कृपया विवेचन करावे. फार सुंदर प्रश्न मला वाटला. अवघड असल्यामुळे पहिल्यांदा त्याला सुंदर म्हटलं की उत्तर ऐकणारा थोडासा सहानुभूतीने आपलं उत्तर ऐकतो असा माझा अनुभव आहे. भाव आपोआप निर्माण होतो का हे बघायच्या आधी भाव म्हणजे काय याचा थोडा आपण विचार केलेला बरा पडेल असं मला वाटलं. साधारणतः भाव म्हणजे आपल्या डोळ्यात खूप पाणी येत असेल भजन ऐकताना, प्रवचन ऐकताना किंवा स्वामीजींना नमस्कार करताना किंवा भगवंतासमोर आपण उभे राहिलो पंढरीमध्ये, तर अशा विविध कारणाने किंवा एखादी ओवी वाचल्यानंतर किंवा एखादा असा प्रसंग वाचल्यानंतर संत चरित्राला आपलं अंतःकरण गलबलून जाणं, हेलावून जाणं आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणं हा भाव किंवा ध्यानाला बसला रे बसला की लगेच एकदम शांत झालेला आहे, ध्यान खूप चांगलं चाललेलं आहे असं बाहेरून वाटावं, हे याला आपण बरेचदा भाव असं म्हणत असतो. पण मला असं वाटतं हे सगळे भाव याचे बाह्य आविष्कार आहेत, हे इफेक्ट आहेत. भाव याचा कॉज, याचं मूळ कारण हे बघणं जास्त साधकाच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं मला वाटलं. भाव ही एक आपल्या बुद्धीतली छटा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. माणसाची बुद्धी जी आहे ती बुद्धी ही नेहमी सत्वगुणी असते आणि बुद्धी ही निश्चयात्मिका असते आणि बुद्धी ही न्यायपूर्ण असते, ठरवणारी असते, निर्णय देणारी असते. बुद्धीचं सगळ्यात पहिलं काम काय असेल तर विश्लेषण करणं हे बुद्धीचं काम असतं, अनालिसिस करणं हे बुद्धीचं काम असतं. जोपर्यंत बुद्धी विश्लेषणामध्ये असते, अनालिसिसमध्ये असते, तोपर्यंत ती शोध घेत राहते, निर्णय देत नाही, शोध घेत राहते, उलट सुलट विचार करत राहते, ज्याला आपण कधी कधी स्केप्टिसिझम असं म्हणतो. असा बराच कार्यक्रम बुद्धी करत राहते. पण बुद्धीचं तेवढंच काम मात्र नाहीये. बुद्धी ही वेगळ्या वेगळ्या छटांनी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये नेहमी प्रकट होत असते असं शास्त्र सुद्धा सांगतात, संत सुद्धा सांगतात. विश्लेषण करणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी कुठेतरी सत्वगुणाचा जर का प्रादुर्भाव असेल तिच्यामध्ये तर हळूहळू विश्लेषण सोडून देते आणि समर्पणामध्ये तिचं रूपांतर होतं, समर्पित होते. आणि ती समर्पित जितक्या प्रमाणात होते तितक्या प्रमाणात तिचं नाव बुद्धी हेरावून जाऊन भाव असं व्हायला लागतं. भाव म्हणजे अस्तित्व. गीतेमध्ये श्लोक आहे, नासतो विद्यते भावो न अभावो विद्यते सतः. जी असत वस्तू आहे तिला विद्यमानता नाही, तिला अस्तित्व नाही. आणि जी सत वस्तू आहे तिचं अस्तित्व नाकारता येत नाही, ती आहेच आहे. न अभावो ती नाही असं होऊ शकत नाही. भाव हा अगदी बुडाशी जाऊन आपण बघितलं तर भाव हा अस्तित्व दर्शवतो. आणि अस्तित्व याचा अर्थ बुद्धीनी केलेली पूर्ण स्वीकृती.
बुद्धीने केलेलं पूर्ण समर्पण. बुद्धी जशी जशी समर्पित होत जाते तसं तसं तिची विश्लेषणाची जी छटा आहे ती हळूहळू फिकट फिकट होत जाते आणि ती समर्पणामध्ये रूपांतरित होते. तिचं प्रश्न विचारणं बंद होतं, तिचं विश्लेषण करणं बंद होतं, तिचं अनालिसिस बंद होतं. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा भाव माणसाच्या अंतःकरणात जागृत होतो. म्हणजेच ती बुद्धीच असते पण ती बुद्धी आता वेगळ्या प्रकाराने आविष्कृत व्हायला सुरुवात झाली, वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त व्हायला सुरुवात झाली. म्हणून प्रश्न असा आहे की भाव हे थोडक्यात भावाबद्दल मी सांगितलं. विनोबांनी सुद्धा स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये बुद्धी आणि भावना याचं खूप उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे. बुद्धीची अत्यंत परिशुद्ध अत्यंत विकसित दशा याला ते भावना म्हणतात, याला ते भाव म्हणतात. भाव म्हणून एक वेगळं नाहीये. आपल्याला बरेचदा वाटतं की कोणी दिसला कर नमस्कार हा खूप चांगला भाव आहे, हा खूप चांगला भाव आहे, पण हे भावाचं प्रगटीकरण आहे. बरेचदा भावाच्या प्रगटीकरणालाच आपण भाव म्हणून धरायला लागतो, आपण धुरालाच अग्नि म्हणून पकडल्यासारखं ते आहे. भावाचं प्रगटीकरण जे होतं ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीतून होत असतं. मला काही साधक असे भेटले की ते म्हणतात की मला खूप खूप आनंद होतो विठ्ठलाच्या समोर उभं राहिल्यावर, पण तुमच्या डोळ्यातून जसं पाणी येतं बऱ्याचशा जणांच्या तसं माझ्या येत नाही, मग माझं काही चुकतं का? नाही चुकत, तुझी प्रकृती तशी आहे. अभिव्यक्त करण्याची जी पद्धत आहे आपोआप व्यक्तिमत्वात उमटलेली ती वेगळी आहे. पण याचा अर्थ भाव नाही असं नाही. त्यामुळे भावाचं प्रगटीकरण आणि प्रत्यक्ष भावना प्रत्यक्ष भाव या दोघांमधलं अंतर आपण लक्षात घेतलं तर ते खूप पुढे आपल्याला समजायला सोपं जातं. त्यांनी असं विचारलं भाव आपोआप निर्माण होतो का? तर भाव असा वेगळा म्हणून निर्माण होतच नाही. म्हणजे ग्रॅज्युएशन कसं आपल्याला बाहेरून मिळतं, डिग्री कशी बाहेरून मिळते, तसं भावाचं नाहीये. भाव हा आपल्या बुद्धीत आहेच, आपल्या बुद्धीत तो परिपूर्ण आहे, आपल्या बुद्धीत तो आत दडून राहिलेला आहे. निर्माण होतो का असं म्हणण्यापेक्षा प्रकाशित होतो का हा असा जास्त समर्पक असा शब्द राहील की भाव आपोआप प्रकाशित होतो का. तर भाव आपोआप प्रकाशित होण्यासाठी आपल्याला खूप कदाचित अनियमित काळापर्यंत थांबायला लागेल, आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे भाव प्रकाशित करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू शकतो. भाव प्रकाशित होणं म्हणजे काय? आता सांगितलं ती प्रक्रिया, बुद्धीतलं विश्लेषण थांबून तिचं समर्पणामध्ये रुपांतर. आपण स्वामीजींकडे जेव्हा आलो तेव्हा आपण आत्ता जेवढे त्यांच्या चरणांशी समर्पित आहोत, मी असं नाही म्हणणार की मी पूर्ण समर्पित आहे किंवा आपण पूर्ण समर्पित आहोत, आपण समर्पणाच्या प्रक्रियेमध्ये आहोत. असं पहिल्याच क्षणात घडलं नाही, पहिल्याच भेटीत घडलं नाही, पहिल्याच नमस्कारात घडलं नाही, परंतु पहिल्या नमस्कारापासून विश्लेषणाबरोबरच कुठेतरी समर्पणाला सुद्धा सुरुवात झाली. विश्लेषण चालू राहिलं, आपण संतांना तपासत राहिलो, आपण सद्गुरूंना तपासत राहिलो आणि असा काही काळ गेला. बहुतेकांची ही प्रक्रिया झालेली असते आणि यात गैर काही नाही. मला असं वाटतं की हा मानवी व्यक्तिमत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे. असं होता होता काय झालं की आपल्या पूर्ण लक्षात आलं की हे माझे स्वामी आहेत, हे माझे सद्गुरू आहेत आणि माझ्यासाठी आत्मदर्शनाचा रस्ता केवळ हेच मोकळा करून देऊ शकतात, आपल्या बोटाला धरून हेच मला घेऊन जाऊ शकतात. असे जेव्हा वारंवार आपल्या बुद्धीमधनं संदेश आपल्याला यायला लागले तेव्हा त्यांच्याविषयीचं विश्लेषण आपण थांबवलं. मग मी बघायचं थांबलो की ते ह्याच्याशी असे का वागले, त्याच्याशी तसे का वागले, त्यांनी असंच कसं काय आज खाल्लं असेल, त्यांनी असंच कसं काय आज सांगितलं असेल. हे जे सगळे माझे जे अनावश्यक प्रश्नांचा जो केअर कचरा होता तो माझा आता हळूहळू संपायला लागला, तो आता माझा कमी कमी व्हायला लागला आणि मी त्यांच्याकडे केवळ माझे स्वामी म्हणून बघायला सुरुवात केली. मी प्रश्न विचारणं बंद केलं, मी आता त्यांचं ऐकायला सुरुवात केली, मी आता ते सांगतात ते माझ्या हृदयात धारण करायला सुरुवात केली. त्यांनी मला जर का ध्यान करायला सांगितलं असेल तर मी आता ध्यानाचा अभ्यासच करीन अशी मी माझी स्वतःची तयारी करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं असेल अनुसंधानात राहा तर मी अनुसंधानातच राहीन असा प्रयत्न करायला मी सुरुवात केली. माझ्या बुद्धीचं विश्लेषण थांबून माझ्या बुद्धीचं समर्पणात रुपांतर झालं. माझी बुद्धी जास्त समर्पित झाली, ती जास्त प्रगल्भ व्हायला लागली. अशा रीतीने भाव निर्माण करण्यासाठी काय करावं, भाव प्रकाशित होण्यासाठी आपल्याला संतांच्या सहवासात राहायला लागेल आणि संतांच्या सहवासात राहताना आपल्या बुद्धीची खूप काळजी घ्यायला लागेल. आपली बुद्धी ही एका वांड मुलासारखी असते, त्या वांड मुलाला शांत बसवायला लागेल आणि ग्रहणाची क्षमता बुद्धीची वाढवायला लागेल. बुद्धीतलं विश्लेषण थांबवून, बुद्धीतले प्रश्न थांबवून, बुद्धीतल्या आशंका थांबवून, बुद्धीतले विकल्प थांबवून ती बुद्धी संकल्पाकडे नेणं, ती बुद्धी समर्पणाकडे नेणं असा आपल्याला प्रयत्न करायला लागेल. भावाची जी बाह्य प्रकटीकरणं आहेत त्याला फक्त 1% महत्व आहे, ते सुद्धा दिसतं म्हणून, अन्यथा त्याला काही महत्व आपण देण्याची गरज नाही. बरेचदा स्वामीजींना लोक प्रश्न विचारायचे की अमुक अमुक साधक किंवा साधिका ध्यानाला बसते आणि इतकी खोलवर ट्रान्समध्ये जाते. स्वामीजी म्हणायचे तुला काय माहिती, तू बघितलं आज जाऊन आणि माझं असं कधी होईल. ते म्हणले तुझं तसं नाही होणार कधीच. म्हणजे असं नाही म्हणायचं, ही माझ्या पाईप माझ्या प्रकृतीतनं आलेली उत्तर आहेत. पण ते असं म्हणायचं की ते तू बघू नको, आत तू आपल्या विचारांपासून वेगळा होतोस का ह्याच्याकडे लक्ष दे. तुझे विचारांची मालिका खंडित होते का, दोन विचारांमध्ये अंतर पडत जातं का, तरंग विरहित अशी मनाची अवस्था होते का ह्याच्याकडे लक्ष दे. त्याचे डोळे असे होतात, त्याची मान तशी होते. बरेचदा मग काय होतं, नक्कल मला एक मनुष्य भेटला, तो एक एक जण ध्यानाला कसा बसतो याची इतकी उत्कृष्ट नक्कल करून दाखवायचा की काय विचारतच होईल. कोणाचे डोळे कसे होतात, कोणाची मान कशी होते, काही उपयोग नाही याचा. ही बाह्य आविष्कार आहेत, हे बाह्य अभिव्यक्त होणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नाही. याचा भावाशी खूप कमी संबंध आहे, आपल्या वैयक्तिक भावाशी तर नाहीच असं म्हटलं तरी चालेल. भाव हे आपल्या बुद्धीच्या समर्पणाशी संबंधित आहे. भाव हे आपण केलेला स्वीकार जो आहे स्वामीजींच्या अस्तित्वाचा, भगवंताच्या अस्तित्वाचा आपल्या जीवनामध्ये, त्या स्वीकाराशी संबंधित आहे. मग आपल्या डोळ्यातून पाणी येईल तर येवो, नाही येणार न येवो, काहीच फरक पडत नाही. त्याचा बाहेरच्या घटनांशी संबंध नाही. आपण काही काही वारकरी बघतो की नुसतं तुकाराम महाराज असं म्हटलं तरी त्यांचे डोळे पाणावतात आणि काही जणांचे नाही पाणावत. मग भाव कमी जास्त कसं ठरवणार, त्याच्यावरनं, बाहेरच्या डोळ्यातला पाण्यावरनं? नाही, तसं नाही होऊ शकत. भाव हा आतल्या बुद्धीतल्या स्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे भावाचं निर्माण करण्यासाठी काय करावं, भाव निर्माण करण्यासाठी आपल्या बुद्धीचा झाडा घ्यावा. खरं म्हणजे आपल्या बुद्धीला थोडंसं जे मोकाट सोडलेलं आहे, आपण सारखे विश्लेषणामध्ये पडलेली असते, सारखं संतांचं मूल्यमापन करत असते. आपण रामचंद्रांचं सुद्धा सारखं मूल्यमापन करत असतो. काय आहे, सीतेचा त्याग कशाला केला, काय तुला काय करायचं, तुझ्यासाठी ते प्रभू आहेत, ते सीतेचा त्याग करतील, ते तुझा त्याग नाही करणार ना, एवढं बघ पहिलं. आपण हे जे मूल्यमापन करत राहतो, विश्लेषण करत राहतो, त्याची एका काळापर्यंत गरज सुद्धा आहे. मी असं नाही म्हणणार की विश्लेषणाची सवयच बुद्धीने तोडून टाकायची, असं नाही करायचं. पण मग त्या विश्लेषण करत असताना सुद्धा भावनेची जी त्यातली मूळ छटा आहे, त्या भावनेतल्या छटेला धक्का न लागता किंबहुना ती भावना अधिकाधिक दृढ होईल अशा रीतीने आपलं विश्लेषण असावं. मला आनंदरावांची एक फार सुंदर गोष्ट आठवली, आपल्या केंद्रातच कोणीतरी सांगितलं, स्वामीजींनी सांगितली होती की आनंदरावांचा स्वभाव हा खूप तर्कनिष्ठ असा होता. आनंदराव आठवले म्हणजे परमपूजनीय वरदानंद भारती, आणि अतिशय ओजस्वी व्यक्ती होती आणि अतिशय तीव्र बुद्धिमान असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि समोर दिसलेल्या घटनेबद्दल सगळं आकलन करून घ्यायचं, त्याला प्रश्न विचारायचे, त्याचं विश्लेषण करायचं, मग ते सोडवायचं असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे ते त्यांचे जे सद्गुरू होते दासगुरू महाराज यांच्याशी खूप वाद करायचे. त्यांचं वाचन चौफेर असल्यामुळे जे निरीश्वरवादी वाचन आहे ते सुद्धा त्यांचं पुष्कळ झालेलं होतं. आणि निरीश्वरवादी वाचनाच्या प्रभावाने ते दासगुरूंशी भगवंताच्या अस्तित्वाविषयीच खूप वाद घालायचे. भगवंत आहे की नाही याच्यावर खूप वाद घालायचे. आणि त्यांचं खूप शिकले सवरलेले होते दासगणू महाराज, त्यामानाने कमी शिकलेले होते. त्यांची ते आत्मज्ञानी सत्पुरुष होते आणि त्यांच्या बुद्धीचं लवकरच भावनेमध्ये रुपांतर झालेलं होतं. त्यामुळे त्यांना ती एक प्रतिभा सुद्धा विलक्षण होती. खूप गोड काव्य कवन दासगणू महाराज करायचे. ते एवढं सगळं विश्लेषण झाल्यावर काही दिवसांनी त्यांना दासगणू महाराज काय म्हटले की तू तुझी बुद्धी वापरून देव नाही किंवा हे जे सगळं आपली शास्त्र वाङ्मय जे आहे ते कसं खोटं आहे हे जे खटाटोप करतो आहेस, तर तीच बुद्धी वापरून देव आहे किंवा शास्त्र कशी योग्य आहेत हे सांगण्यासाठी का नाही वापरत? लक्षात घ्या, हा एक त्यांच्या जीवनातला क्रांतिकारक क्षण असला पाहिजे. आनंदरावांच्या जीवनाला इथून फार मोठं अतिशय गोड वळण मिळालं ह्या संवादानंतर. त्यांना सद्गुरूंनी असं विचारलं की तुझी बुद्धी तू अशी उकिरडा उपसण्यासाठी कशाला वापरतोस? तुझी बुद्धी रचनेसाठी वापर, तुझी बुद्धी योग्य विधायक कामासाठी वापर. तुझ्या बुद्धीने तू सिद्ध कर की परमात्मा आहे म्हणून, तुझ्या बुद्धीने सिद्ध कर की उपनिषदात सांगितलेली जी अनुभूती आहे ती तंतोतंत खरी आहे म्हणून. हे तू जेव्हा करशील तेव्हा तुला लक्षात येईल मी काय म्हणतो. तीच बुद्धी होती जी बुद्धी ईश्वराचं अस्तित्व नाकारत होती, तीच बुद्धी नंतर केवढी प्रगल्भ झाली आपल्याला माहिती आहे. अनंतरावांनी ज्या अप्रतिम काव्य रचना केल्या, अप्रतिम साहित्य रचना केल्या, अनंतरावांनी जी अत्यंत ओजस्वी आणि भावपूर्ण अशी कीर्तनं केली, प्रवचनं केली, आपण पाहिलं त्यांचं जीवन नंतर जे पुढे उभं आलं समाजाच्या उभं राहिलं ते आपण बघितलं आणि एकदम बदलून गेलं. हे सगळं बुद्धीच्या समर्पणावर अवलंबून आहे, हे सगळं बुद्धीच्या भावनेवर अवलंबून, बुद्धीच्या भाव ह्या एका छटेवर अवलंबून आहे. त्यामुळे बुद्धी ही भाव निर्माण करण्यासाठी काय करावं, भाव निर्माण करण्यासाठी संतांकडे आपण पडून राहावं, संतांकडे जात राहावं, कारण आपल्या बुद्धीला सतत फाटे फुटण्याची शक्यता असते. आपल्या बुद्धीमध्ये सतत असंभावनासारखे दोष येण्याची शक्यता असते. बरेचदा आपण प्रवचन ऐकून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला वाटायला लागतं की हे काय खरं आहे की नाही, खोटं काय माहिती, असं व्हायला लागतं आपल्या बुद्धीला. ते बुद्धीतले हे जे सगळे विकल्प आहेत ते विकल्प छाटून टाकण्याचा आपण प्रयत्न करावा. वेगळा भाव वाढवण्यासाठी कुठला प्रयत्न करायला पाहिजे असं नाही. माझ्या डोळ्यातून आज भजन म्हणताना पाणी आलंच पाहिजे असा कृपया प्रयत्न करू नका, त्यांनी काही होणार नाही. संदेशाने आदेशाने असं आपलं प्रगतीकरण भावाचं होत नाही. बुद्धीचं जेव्हा भावनेत रुपांतर होतं तेव्हा आदेश न देता तुमचा कंठ अवरुद्ध होऊ शकतो, आदेश न देता तुमच्या डोळ्यातून झरझरा अश्रुधारा वाहू शकतात. आणि अश्रुधारा जरी वाहिल्या नाहीत तरी तुमच्या हृदयात जे अस्तित्व मान्य झालेलं आहे, तुमच्या हृदयात जी परमात्म्याशी शरणागती झालेली आहे, सद्गुरूंच्या प्रती जी शरणागती झालेली आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. अभिव्यक्तीमध्ये न अडकता जर का खरी भावना जी आहे, बुद्धीची अत्यंत रूपांतरित अवस्था, बुद्धीची अत्यंत विकसित अवस्था, बुद्धीची अत्यंत समर्पित अवस्था, त्याचा जर का आपण अभ्यास केला तर त्याचं खरं भावनेमध्ये प्रगतीकरण होऊ शकतं. कृपया विवेचन करावे. मला जसं वाटलं तसं विवेचन केलं आणि आपली वेळही संपली. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय.
श्रीराम काही निवेदन आहेत पंढरपूर आनंद यात्रेसाठी.